नमस्कार, शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचे आहे. गणोरी जिल्हा परिषद गटासाठी श्री निखिल कल्याणराव चव्हाण यांना बॅलेट मशीनवरील पांढऱ्या पार्श्वभूमीवर अनुक्रमांक 1 व कमळ चिन्हासमोरील बटण दाबून निवडून द्यावे ही विनंती. तसेच आपल्याला त्याच बॅलेट मशीनवर फिका गुलाबी रंगाची पार्श्वभूमी असलेला भाग दिसेल, त्यावर पंचायत समिती गणाच्या उमेदवारांची नावे असतील. वाणेगाव पंचायत समिती गणासाठी सौ सुजाता विकास बनकर यांना अनुक्रमांक 2 आणि गणोरी पंचायत समिती गणासाठी श्री बाळासाहेब जीवनराव तांदळे यांना अनुक्रमांक 3 कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी विजयी करावे ही नम्र विनंती. लक्षात ठेवा, आपली हक्काची निशाणी कमळ. धन्यवाद.